50 languages.
12.
Bare.
Bare.
Getränke.
Pee.
Pee.
Ich trinke Tee.
Main chai pita hoon.
Main chai piti hoon.
Ich trinke Kaffee.
Main coffee pita hoon.
Main coffee piti hoon.
Ich trinke Mineralwasser.
Main mineral water pita hoon.
Main mineral water piti hoon.
Trinkst du Tee mit Zitrone?
Kya tum nimbu ke saath chai pite ho?
Kya tum nimbu ke saath chai piti ho?
Trinkst du Kaffee mit Zucker?
Kya tum shakkar ke saath coffee pite ho?
Kya tum shakkar ke saath coffee piti ho?
Trinkst du Wasser mit Eis?
Kya tum barf ke saath pani pite ho?
Kya tum barf ke saath pani piti ho?
Hier ist eine Party.
Yahan ek party chal rahi hai.
Yahan ek party chal rahi hai.
Die Leute trinken Sekt.
Log champagne pi rahe hain.
Log champagne pi rahe hain.
Die Leute trinken Wein und Bier.
Log madya aur beer pi rahe hain.
Log madya aur beer pi rahe hain.
Trinkst du Alkohol?
Kya tum madira pite ho?
Kya tum madira piti ho?
Trinkst du Whisky?
Kya tum whisky pite ho?
Kya tum whisky piti ho?
Trinkst du Cola mit Rum?
Kya tum Cola ke saath Rum piti ho?
Kya tum Cola ke saath Rum piti ho?
Ich mag keinen Sekt.
Mujhe Champagne achhi nahi lagti hai.
Mujhe Champagne achhi nahi lagti hai.
Ich mag keinen Wein.
Mujhe Madya अच्छी नहीं लगती है
मुझे मद्य अच्छी नहीं लगती है
Ich mag kein Bier
मुझे बियर अच्छी नहीं लगती है
मुझे बियर अच्छी नहीं लगती है
Das Baby mag Milch
शिशु को दूध अच्छा लगता है
शिशु को दूध अच्छा लगता है
Das Kind mag Kakao und Apfelsaft.
Shishu ko koko aur seb ka ras achha lagta hai.
Shishu ko koko aur seb ka ras achha lagta hai.
Die Frau mag Orangensaft und Grapefruitsaft.
Stri ko santre ka ras aur angur ka ras achha lagta hai.
स्त्री को संतरे का रस और अंगूर का रस अच्छा लगता है।